माधव कुंज बिहारे गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदा नंदन व्रज जन रंजन यशोदा नंदन व्रज जन रंजन यमुना तीरावन चारी यमुना तीरावन चारी जय राधा माधव कुंज बिहारे गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदा नंदन व्रज जन रंजन यशोदा नंदन व्रज जन रंजन यमुना तीरावन चारी यमुना तीरावन चारी जय राधा माधव कुंज बिहारे गोपी जन वल्लभ गिरिवर धारी हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Gauranitai, Jaya Gauranitai, Gauranitai, Jaya Gauranitai. Jaya Radha Gokula Nanda, Radha Gokula Nanda Radhe. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada. Nitai Gaura Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Gaura Hari Bol. Jai Om Vishnupad Paramahansa Parivrajaka Acharya Stotra Sat. His Divine Grace Abhay Charanaravinda Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Jai. Ananta Koti Vaishnava Vrinda Ki Jai. Shri Shri Gaur Nitai Ki Jai. Nitai Gaur Premanande Samaveta Bhakti Vrinda Ki Jai. Samaveta Bhakti Vrinda Ki Jai. Samaveta Bhakti Vrinda Ki Jai. Shri Shri Guru Gauranga Ki Jai. Om Jnanati Mirandhasya Jnananjana Shalakaya Chakshurun Militam Yena Tasmai Shri Gurave Namaha Shri Chaitanya Mano Bhishtam Sthapitam Yena Bhutale Swayam Rupa Kadamahyam Dadati Svapadantikam Vandeham Shri Guru Shri Yutapadakamalam Shri Gurun Vaishnavamscha Shri Rupam Sagrajatam Sahagana Raghunathanvitam Tam Sajivam Sadvaitam Savadhutam Parijana Sahitam Krishna Chaitanya Devam Shri Radha Krishna Padam Sahagana Lalita Shri Vishakhanvitamscha Namo Om Vishnu Padaya Krishna Prishthaya Bhutale Srimate Bhakti Vedanta Swami Niti Namine Namaste Saraswate Deve Gauravani Pracharane निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे मुकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुं दीनतारणं वांछाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धोभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम् आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनम् रम्या काचिदुपासना व्रजवधो वर्गेण या कल्पिता श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान् श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रादरः न परः हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि क्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। अवाक हा शब्द ऐकले का? अवाक संस्कृत शब्द है। वाक म्हणजे बोलायची शक्ती क्षमता बोलणे वाक सिद्धी म्हणतात। जे फार छान बोलतात असं मी बोलतो की त्यांना वाक सिद्धी आहे। असं म्हणतात की 12 वर्ष कोणी मौन व्रत ठेवलं तर त्याला वाकसिद्धी मिळेल। वाकसिद्धी वाकसिद्धी म्हणजे जे तो बोलतो ते खरं निघेल। अवाक म्हणजे निरुत्तर राहणे, काय बोलायला राहिलंच नाही तसं। तर ज्यावेळी मी आलो इकडे माझी ती परिस्थिती होती, अवाक झालो नाही। एवढं छान तुम्ही श्रृंगार केलंय, सजवलेलं आहे, एवढी छान तयारी केली आहे तुम्ही सर्वांनी। कुठच्याही नामहटमध्ये एवढं श्रृंगार, एवढी छान रांगोळी आणि एवढे दूरपर्यंत एवढी छान पालखी, एवढे छान भक्त, एवढं छान परिसर, एवढं छान गाव जास्त कुठे बघितलं नाही। आणि खरोखर किती रम्य आणि दिव्य वातावरणाचं निर्माण झालं आहे, वाटतं की नाही तुम्हाला सगळ्यांना? संसाराचे सगळे त्रास विसरले की नाही थोड्या वेळासाठी तरी कमीत कमी? नाहीतर जिकडे आम्ही जातो नेहमी आमच्या मनाचे त्रास सोबत घेऊन जातो। सगळ्यांना त्रास आहे जीवनामध्ये, पण ज्यावेळी आम्ही भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये येऊन नामस्मरण करतो भगवंतांची कथा ऐकतो, उत्सवमध्ये भाग घेतो, तर आमचे जे काही मानसिक त्रास आहेत त्यांचं वाष्पीकरण होतंय. वाष्पीकरण म्हणजे समजलं ना तुम्ही, ते राहतच नाही डोक्यामध्ये. भक्तांचं संग एवढं मूल्यवान आहे आणि त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की न केवळ आम्ही सर्व आकर्षित होतो आणि आम्हाला पण खूप आनंद येतोय, पण तुम्हाला ऐकून खूप आश्चर्य वाटेल की भगवंतांना पण फार बरं वाटतंय. भगवंत पण शोधत असतात की कुठे माझे भक्त एकत्र होऊन माझं नामस्मरण करत आहेत, शोधत असतात भगवंत. पण भगवंतांना जास्त करून निराश व्हावं लागतं, कारण आजकाल कुठे चाललंय कीर्तन, संकीर्तन कुठे होतंय, भगवंतांची कथा कुठे होते. प्रत्येक ठिकाणी गेले तर राजकारणाची गोष्टी चालली आहे, नाहीतर काही सिनेमा चालू आहे, सिनेमाचे गाणे कुठे वाजत आहेत. भगवंतांच्या बद्दल कुठे कोण आता बोलतात, कोणाची रुची आहे. तर ज्यावेळी भगवंत बघतात की अरेच्या इकडे या ठिकाणी आमटे गावामध्ये एवढे भक्त, माझे श्रद्धालू भक्त एकत्र झालेत आणि एवढे प्रेमाने एवढे श्रद्धाने उत्सव साजरा करत आहेत, त्यांना एवढा आनंद होतोय की ते प्रत्यक्ष तिकडे उपस्थित होतात. हे काय फक्त एक अतिशयोक्ती नाही आहे, खरोखर अशी गोष्टी आहे. श्रद्धा ठेवा, भगवंत आहेत आता आमच्यामध्ये. भगवान श्री कृष्ण म्हणतात, नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनाम हृदयेषु वा यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारद. हे नारद, नारद म्हणजे भगवान श्री कृष्णांचे मोठे भक्त होते आहेत, तर त्यांना संबोधन करत भगवान श्री कृष्ण म्हणतात की हे नारद, मी वैकुंठमध्ये राहत नाही. खरोखर बघितलं तर वैकुंठमध्ये भगवंत असतात, ते तिकडेच राहतात, नेहमी राहतात. तरी भगवंत बोलत आहेत की मी राहत नाही. ते म्हणतात, योगींच्या हृदयामध्ये मी निवास करत नाही. पण खरोखर ते योगी तर काय, प्रत्येक प्राणीच्या हृदयामध्ये उपस्थित असतात. असं का बोलत आहेत मग भगवंत? ज्यावेळी ते वैकुंठमध्ये निवास करतात, नारद मुनीला सांगतात मी निवास करत नाही, ते प्रत्येक प्राणीच्या हृदयामध्ये उपस्थित असतात परमात्माच्या रूपेन, पण नारद मुनीला सांगतात मी तिकडे राहत नाही. तर भगवंतांचं हे बोलायचं उद्देश काय आहे? तर कुठे राहता तुम्ही भगवंत? नारदाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल. तुम्ही म्हणता की तुम्ही वैकुंठामध्ये राहत नाहीत, लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही, तर कुठे राहतात? तर भगवंतांनी उत्तर काय दिलं? यत्र गायंती मद्भक्ताः तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझे भक्त एकत्र होऊन माझं नामस्मरण करतात, कीर्तन करतात, गायन करतात, कथा करतात, त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. तत्र तिष्ठामि, तिष्ठामि म्हणजे मी उपस्थित होतो, मी राहतो तिकडे. तर खरोखर भगवंतांची प्राप्ती करायची असली तर ह्याच्यापेक्षा एक सुलभ मार्ग कुठे मिळेल आम्हाला? जंगलामध्ये जायची गरज नाही. हा, गोकुळधाममध्ये जावं, नक्की जावा, पण आणि कुठे हिमालयामध्ये, डोंगरामध्ये आणि कुठे जायचं, त्याची काही गरज नाही. असं नव्हे की आम्हाला घर सोडून संन्यास घेतलं पाहिजे तरच आम्ही भक्ती करू शकतो, किंवा आम्हाला खूप मोठं पंडित व्हायला पाहिजे, नाही असं काही नाही. फक्त भक्तांच्या संघामध्ये येऊन जर आम्ही भगवंतांच्या बद्दल ऐकलं, लक्ष देऊन प्रेमाने आणि भक्तांच्या संघामध्ये प्रेमाने राहिलो, भक्तांची सेवा केली, असे सुंदर उत्सव साजरा केले तर भगवंतांची कृपा आमच्यावर नक्की येईल. एक खरोखर एक जी गोष्टी झाली होती त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. एक अंदाज 1000 वर्षपूर्वी ही गोष्टी झाली. दक्षिण भारतमध्ये तमिळनाडू प्रांताची एक गोष्टी आहे. आलवार म्हणून मोठे भक्त व्हायचे आणि ते एवढे छान भक्त होते की ते नेहमी 24 तास भगवंतांचं स्मरण करायचे आणि भगवंतांना सोडून त्यांना इतर काही गोष्टीमध्ये रुची नव्हतीच. आता असं झालं की त्यांच्यामध्ये एक जे होते ते कुठे जात होते, अचानक पाऊस आला. आज जसं आला नाही संध्याकाळी, पण आज का आला बघा, कोणी सांगू शकता? वैज्ञानिकांना विचारताना म्हणतील असं वादळ असे आले, असं झालं, ढग असं आले, तसं गेले, त्यामुळे आलं. पण तुम्ही सर्वांनी एवढी छान भक्ती केली आणि हा ह्या उत्सवासाठी इंद्रदेव भगवंतांनी इंद्रदेवना सांगितलं तर सगळं हा साफ शुद्ध करून टाका, तुम्ही आता स्वच्छ करून टाका बघा. त्यामुळे पाऊस आला, सगळं पाण्याने सगळं स्वच्छ झालं बघा. आणि ज्या ठिकाणी नामसंकीर्तन होतंय तिकडे नक्की पाऊस होतोय. ज्या ठिकाणी अकाळ वगैरे होतंय, जे अनेक वर्ष पाऊस येत नाही, तर तिकडे काय केलं पाहिजे? भगवंतांचं नामस्मरण सगळ्यांनी एकत्र होऊन केलं पाहिजे. बस. तर त्यावेळी पण अचानक पाऊस आला तर ते बघत होते कुठे आता मी जाऊ. तर एक लहान त्यांना एक जागा ठिकाणी मिळाला, तिकडे झोपडीसारखी होती, तिकडे गेले ते अचानक. आणि तिकडे कोणी नव्हतं, तर खाली होती ती जागा. तर आतमध्ये जाऊन विचार केला, आता पाऊस पडत आहे, थोडं थकलोय मी प्रवास करून, थोडं झोपतो इकडे. तर झोपले. आणि त्याच वेळी एक दुसरे भक्त जे होते ते पण तिकडून जात होते. पाऊस आल्यामुळे ते पण पावसामध्ये अडकले, ते पण बघत होते कुठे इकडे आश्रय मिळेल का. ही झोपडी बघितली त्यांनी, ते लवकर आले तिकडे आणि खटखट केलं दरवाज्यावर. तर आतमध्ये जे बसलेले भक्त होते त्यांनी विचारलं, कोण आहे बाहेर? त्यांनी त्यांचं नाव सांगितलं. एकमेकांना ओळखत नव्हते ते. त्यांना हे माहीत नव्हतं की हे पण भक्त आहेत आणि आतमधले पण भक्त आहेत, त्यांना माहीत नव्हतं. तर त्यांनी म्हटलं, जरा दार उघडा, मला पण यायचं आहे. तर आतमध्ये जे होते भक्त त्यांनी म्हटलं, मी झोपलो आहे तर जागा नाही, आता एकच माणसाला झोपायला जागा आहे आतमध्ये. तर बाहेर राहणारे भक्तांनी म्हटलं, एक माणसाला झोपायची जागा जर असेल, दोन माणसाला बसायची जागा असेल, ठीक आहे. दरवाजा उघडला, ते आले आतमध्ये, दोघं बसले. आता दोन भक्त ज्यावेळी बसतात सोबत तर काय करतात? काय राजकारणाची गोष्टी बोलतात की फुटबॉल क्रिकेटची गोष्टी बोलतात की शेजारी काय भांडण झालं त्याची चर्चा करतात? नाही, भगवंतांची चर्चा करतात. आणि त्याचवेळी दैवानी काय झालं, एक तिसरे भक्त तिकडून जात होते, ते पण पावसामध्ये अडकले. त्यांनी पण झोपडी बघितली, अरे चला चला मी पण जाऊ तिकडे आश्रय घेऊ थोडं. ते गेले, खटखटखट दरवाजावर केलं. आतमध्ये असले दोन भक्तांनी म्हटलं, कोण आहे? मी आहे, स्वतःचा परिचय दिला. पण इकडे आम्ही दोघंच आहे, आम्ही दोघं बसलो आहे. मग बाहेर असलेले भक्तांनी म्हटलं, दोघांना बसायला जागा जर असेल, तिघांना उभं राहायचं जागा असेल तर दार उघडा. ठीक आहे, दार उघडलं तर तिसरे भक्त पण आले. तिघही एकमेकांना ओळखत नव्हते, परंतु ओळखायला वेळ लागत नाही, कारण कृष्ण भक्त ज्यावेळी येतात सोबत काय करतात? कृष्णाची गोष्टी करतात. भगवान श्री कृष्ण पण असंच म्हणतात भगवद्गीतेमध्ये, भक्ताची ओळख कसं होते? जो भक्त फक्त कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च, परस परस परस्पर जे फक्त भगवंतांची कथा करतात, भगवंतांची गोष्टीमध्ये ज्यांना जे रुची आहे, इतर गोष्टी बोलायचं काही त्यांना रुची नसते, ते भक्त असतात खरोखर। तर हे तिघ होते, आतमध्ये उभे होते आणि कृष्ण कथा सुरू झाली। आणि काय होणार, तीन भक्त एकत्र झाले तर कृष्ण कथा चालू होती। आणि हे तिघ भक्त एवढे मग्न झाले ह्या कृष्ण कथामध्ये, त्यांना समजलं नाही की बाहेर पण पाऊस थांबलाय, काय आहे बाहेर परिस्थिती, त्यांना त्याच्यावर लक्षच नाही आहे। आणि अचानक त्यांना वाटत होतं की काय थोडं गर्दी वाढली इकडे आतमध्ये, आम्ही तिघ होतं, तिघांना उभं राहायला तेवढंच जागा होती आतमध्ये, आता असं वाटतं की आणि कोणी आलंय आतमध्ये, आम्ही कोणाला सोडलं नाही आतमध्ये, असं कसं काय आले कोण। तर ते बोलत होते बोलत होते, शेवटी त्यांना समजलं की चौथं कोणी तिकडे उपस्थित आहे म्हणून। नंतर त्यांना समजलं की कोण आलंय तिकडे म्हणून, कोण आले होते, स्वयं भगवान कृष्ण आले होते। कारण त्यांना ज्यावेळी त्यांची कथा ऐकली की हे तिघ शुद्ध भक्त मिळून माझी कथा बोलत आहेत, तर ते आकर्षित झाले आणि स्वतः तिकडे उपस्थित झाले। आणि तिघ भक्तांना सुरुवातीला समजलंच नाही, मग समजलं की अरे च्या भगवंत इकडे आलेत, स्वतः आलेत। तर हे भगवंतांचा गुण आहे आणि हे स्वाभाविक आहे, याच्यामध्ये काही आश्चर्याची गोष्टी नाही आहे। आता एक उदाहरण देतो तुम्हाला, तुम्ही कुठे चालत आहात रस्त्यावर आणि तिकडे थोडे लोक उभे आहेत रस्त्याच्या जवळच आणि ते परस्पर बोलत आहेत काहीतरी, आणि तुमचं नाव ते बोलत आहेत ते तुम्हाला ऐकू येते, ससे करून तुमचं नाव बोलतात आणि मग तुमच्यावर बघतात, तर तुम्हाला काही जिज्ञासा होणार नाही का की काय बोलतात माझ्याबद्दल? तुम्ही जाऊन त्यांना विचारणार नाही, अहो काय बोलता माझ्याबद्दल, स्वाभाविक आहे ना। तसं ज्यावेळी भक्त एकत्र होऊन परस्पर कथा करतात, तर भगवंतांना पण ऐकायची इच्छा असते की काय बोलत आहेत हे माझ्याबद्दल, पण चांगल्या भावनेने, कारण भगवंतांना माहीत असतं की ज्यावेळी भक्त एकत्र होतात तर ते प्रेमाची गोष्टी बोलतात माझ्याबद्दल। त्यामुळे भगवंत पण स्वतःच्या कथाच्या प्रति आकर्षित होतात। वाल्मिकी रामायण, आपण सर्वांनी श्रीरामांची कथा ऐकलीच आहे नक्की लहानपणापासून। तर ज्यावेळी श्रीरामांचे दोन पुत्र लव आणि कुश वाल्मिकी मुनींकडून त्यांनी रामायणाची कथा ऐकली आणि कंठस्थ केलं, फक्त ऐकून कंठस्थ केलं त्यांनी, तर ते पूर्ण राज्यामध्ये जाऊन एकदम मधुर स्वराने रामायणाची कथा चे गान करत होते, गायन रूपमध्ये संगीत रूपमध्ये खूप मधुरतेने ते गात होते। आणि ते आले श्री रामांच्या दरबारमध्ये आणि त्या ठिकाणी श्री राम स्वतः ऐकत होते रामायणाची कथा आणि ते सिंहासनावर बसले होते। आणि हळूहळू हळू जसं कथा सुरू झाली, त्यांना समजलंच नाहीत एवढे ते मग्न झाले कथेमध्ये, सिंहासन वजन खाली होऊन खाली खाली जमिनीवर बसले, ऐकत ऐकत सगळ्यांच्या सोबत स्वतःची कथा ऐकत होते, त्याच्यामध्ये पण एवढे रमून गेले, त्यांना समजलं नाही। तर हे भगवंतांचं गुण आहे, त्यामुळे भगवंतांची प्राप्ती करायची असली आम्हाला इकडे तिकडे दूर कुठे जायची गरज नाही आहे, आमच्या गावामध्येच आम्ही भगवंतांची प्राप्ती करून मनुष्य जीवन आम्ही यशस्वी करू शकतो, वैयक्तिक रूपेण आम्ही सार्थक करू शकतो आमचं जीवन आणि आमचं कुटुंब, आमचं गाव, सगळ्यांचं जीवन सार्थक आणि परिपूर्ण होऊ शकतंय। होय, थोडे लोक संन्यास घेतात समाजामध्ये, पण कमी, फार कमी, त्याची पण गरज असते। एकदा काय झालं की एक साधू होते, त्यांच्याकडे एक मुलगा आला, तरुण होता, तर त्याने म्हटलं हे सांगा की जर आम्हाला ह्या भवबंधनपासून, या जन्म मृत्यूच्या चक्रापासून मोकळं व्हायचं असेल तर जंगलामध्ये जाऊन वैराग्याचं जीवन स्वीकार करायची गरज आहे का? तर ते साधूंनी म्हटलं अजिबात नाही आहे, तुम्ही जनक महाराजांचं नाव ऐकलंय नाही का? जनक महाराज एवढे मोठे राजा होते आणि ते राज्य सांभाळायचे आणि त्यांचं एवढं कुटुंब होतं, प्रजा होती, सगळं काय होतं. त्यांनी कुठे काही सोडून जंगलामध्ये गेले तर काही गरज नाही. तर थोड्या वेळेनंतर आणि एक तरुण आला तिकडे आणि त्याने तोच प्रश्न विचारला की महात्मा तुम्ही जरा सांगा, जन्ममृत्यूच्या चक्रापासून जर आम्हाला मोकळं व्हायचं असेल तर काय आम्हाला जंगलामध्ये जाऊन विरक्त व्हायची गरज आहे का? त्याने उत्तर दिलं, नक्की आहे, गेलंच पाहिजे. शुकदेव गोस्वामी त्यांनी तसंच केलं ना? का केलं त्यांनी? जर गरज नसलं असतं ते का गेले असते तिकडे? नक्की केलं पाहिजे. आणि तो तरुण पण गेला. ते महात्माच्या सोबत त्यांचे शिष्य होते. त्याने विचारलं, गुरुदेव तुम्ही असं का उत्तर दिलं? एकाला तुम्ही म्हटलं की अजिबात जायचं नाही आणि दुसऱ्याला सांगितलं नक्की जायचं, असं का तुम्ही म्हटलं? एकाच प्रश्नांचे तुम्ही दोन उत्तर दिले, असं कसं काय? तर ते साधूने उत्तर दिलं की बघ, दोन्ही मार्ग आपल्या ठिकाणी बरोबर आहेत, पण दरेक व्यक्तीची परिस्थिती आम्ही बघितली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची मानसिकता, त्याची वृत्ती, त्याचा जो अधिकार आहे आध्यात्मिक जीवनामध्ये, त्याची परिस्थिती बघून आम्हाला निर्णय घेतला पाहिजे की ह्याच्यासाठी कुठचा मार्ग उपयुक्त आहे. त्यामुळे दोन्ही आपल्या ठिकाणी बरोबर आहेत, परंतु जास्त करून समाजामध्ये लोक आपापल्या घरामध्येच राहणार आणि घरामध्येच राहून भक्ती करणार. त्यामुळे काही बंधन नाही आहे, काही अडचण नाही आहे. आम्ही घरामध्ये आहे त्यामुळे आम्ही भगवंतांची भक्ती करू शकत नाही असं नाही आहे. आम्ही गृहस्थ आहोत त्यामुळे आम्ही जन्ममृत्यूच्या चक्रापासून मोकळं होऊ शकत नाही असं नाही आहे. कुठेही आम्ही जर राहिलो, जर आम्ही भगवंतांची भक्ती केली, भक्तांच्या संघामध्ये आमचं जीवन यशस्वी होईल, नक्की होईल. अनेक गोष्टी सांगतो तुम्हाला, बरं का? आज गोष्टीचा भाव आहे. थोडं गोष्टी ऐकायचं सर्वांना आवडतं, ऐकायचं. जास्त गीता केलं की नाही झोप येते सगळ्यांना. तर एकदा काय झालं, अनेक साधू बसले होते. प्रभुपादांनी, आमचे जे संस्थापक आचार्य प्रभुपाद आहेत, प्रभुपाद महाराज, त्यांनी ही गोष्ट एकदा सांगितली होती. ते साधू बसले होते, त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य पण होते. आणि त्या ठिकाणाहून एक राजकुमार जात होता घोड्यावर बसून. राजकुमाराने ज्यावेळी साधूंना बघितलं, घोड्यावरून उतरून तो आला त्यांच्यासमोर नमस्कार करायला, थोडं दंडवत प्रणाम केलं. आणि त्याला माहीत होतं की साधू आहे म्हणजे थोडं आशीर्वाद, आम्ही थोडं याचना केली पाहिजे. गेले त्यांना, आशीर्वाद द्या महात्माजी, तुला आशीर्वाद देतो मी, वरदान देतो. काय वरदान दिलं त्यांनी? त्याला राजपुत्र चिरंजीव, की हे राजपुत्र तुझं आयुष्य जे आहे ते दीर्घ व्हावं असं मी तुला वरदान देतो, आशीर्वाद देतो. तर तो खुश झाला राजकुमार, घोड्यावर बसून नमस्कार करून घोड्यावर बसून गेला. थोड्या वेळेनंतर एक कसाई आला तिकडे. कसाईचं काम काय असतं? जनावरांना कापणे. तो आला तिकडे. त्यांनी बघितलं की थोडे साधू महात्मा आहेत, थोडं जाऊन नमस्कार केलं पाहिजे. आले महात्माकडे, मला थोडा आशीर्वाद द्या. तर साधूने त्यांना बघितलं, समजलं की ह्याचं काम काय म्हणून. तर त्यांनी म्हटलं, ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे आहेत, आलेत, आशीर्वाद पाहिजे ना तुम्हाला. मा जीव मा मर, संस्कृतमध्ये मा म्हणजे नाही, तू जगू नकोस, तू मरू नकोस. जे शिष्य बसले होते त्यांना काय समजलं नाही, हे काय असं कसं आशीर्वाद दिला आमच्या गुरुदेवांनी यांना. मग थोडा वेळ गेला, त्याच्यानंतर एक तपस्वी आले तिकडे, जे वैराग्य होते, जंगलामध्ये राहत होते, खूप तपस्या करायचे, वैरागी आणि तपस्वी ते आले. त्यांनी पण बघितलं की एक साधू आहे तिकडे. साधूकडे आले, नमस्कार केला, दंडवत प्रणाम केला, मला कृपा करून आशीर्वाद द्या. तर त्यांनी आशीर्वाद दिलं. त्यांनी काय आशीर्वाद दिलं त्यांना? त्यांनी सांगितलं, वैरागी किंवा ब्रह्मचारी, मा जीव तू जगू नकोस. आता हे जे शिष्य बसले होते त्यांचं आश्चर्य आता वाढत होतं, हे काय चाललंय, समजत नव्हतं त्यांना. मग थोडे वेळ झाला त्याच्यानंतर ते पण गेले, ते वैरागी ब्रह्मचारी होते ते गेले. त्याच्यानंतर काय झालं, एक आमटेचे भक्त जात होते तिकडून. आणि आमटेचे भक्त तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, नेहमी नामस्मरण करतात, काही इकडचे तिकडचे गोष्टी बोलत नाहीत. तर नाम संकीर्तन करत करत ते कुठे चालले होते आणि महात्माला बघितलं. त्याने म्हटलं, चला जाऊन नमस्कार केलं पाहिजे. त्याने केलं नमस्कार, आशीर्वाद द्या म्हणून. तर साधूंनी त्यांना आशीर्वाद दिला, जीवो वा मरो वा, तू जग किंवा तू मर. आणि ते आमटेचे भक्त म्हटले, हरी बोल म्हणून गेले ते. आमटेच्या भक्तांना वाईट वाटलं नाही, कारण ते बुद्धिमान होते, त्यांना समजलं याच्या पाठीमागे तात्पर्य काय आहे म्हणून. पण ते साधू महात्माचे जे शिष्य होते त्यांना अजिबात कळलं नाही की हे चाललं काय. तर त्यांनी विचारलं नंतर, आमटेचे भक्त गेल्यानंतर मग त्यांनी विचारलं, गुरुदेव जरा स्पष्ट करून सांगा, हे विचित्र म्हणजे आम्हाला असं विचित्र वाटलं वाईट मानून का, पण असे चार वेगळे वेगळे प्रकाराचे आशीर्वाद तुम्ही का दिले? तो राजकुमार आलो होता, त्यांना तुम्ही सांगितलं चिरंजीवी, तुमचं आयुष्य दीर्घ व्हावं म्हणून, आणि ब्रह्मचारीला सांगितलं तू मरून जा म्हणून, असं का? आणि तो कसाही आला होता, त्याला सांगितलं तू मरू पण नकोस, जगू पण नकोस, आणि आमटेचे भक्त आले तर तू जग किंवा तू मर, असं का तुम्ही म्हटलं? तर त्यांनी सांगितलं, बघा असं आहे, हा जो राजकुमार आहे ना, तो राजकुमार ह्या जन्मामध्ये का झालाय, ह्या कुटुंबामध्ये त्याचा जन्म का झालं, कारण पूर्वजन्मामध्ये त्याने काय पुण्य कार्य केले होते ज्याच्यामुळे त्याला आता एक राजवाड्यामध्ये जन्म भेटलाय. आणि पण आता एवढं हे भोगचे साधन त्याच्या बरोबर आहेत, एवढे ऐश्वर्याच्या वातावरणामध्ये तो राहत आहे, त्यामुळे त्याचा दुरुपयोग करून तो खूप भोग करत आहेत, भगवंतांच्या मार्गावर चालत नाहीये, पाप करत आहेत खूप तो. त्यामुळे त्याला काय होणार, त्याची गती काय होणार मृत्यूच्या नंतर त्याची गती होणार नरकामध्ये जाणार तो. त्यामुळे त्याला मी आशीर्वाद दिला की तू मरू नकोस, किंवा तुझं आयुष्य लांब होऊ दे. आयुष्य लांब असलं तर तू मरणार नाहीस, कारण तुझी मृत्यू झाली तर तू नरक जाणार, त्यामुळे असं मी त्याला आशीर्वाद दिलं. ठीक आहे, मग तो कसाही आला त्याला असं का म्हटलं तुम्ही की तुम्ही जगू पण नका मरू पण नका? ते म्हटलं, बघा हा काय करत आहे, जनावरांची हत्या करत आहेत, कापायचं काम करत आहे. ते पाप निष्पाप जे जनावर आहेत त्यांची हत्या करणे, त्यांना कापणे आणि विकणे हे त्याचं कार्य आहे, की ते घोर पाप आहे. जे लोक शिकार करतात, जे लोक जनावरांना मारतात, जे लोक विकतात, जे लोक स्वयंपाक करतात, जे लोक खातात, सगळ्यांना पाप मिळतंय त्याच्यामध्ये. तर आता हो स्वतः त्याच्यामध्ये कापतोय, तर एवढं पाप करतोय तो, तर पुढच्या जन्मामध्ये काय होणार, तो नरकच जाणार ना. त्यामुळे त्याला सांगितलं मी तू मरू नकोस म्हणून, काल आता मृत्यू झाली तुझी तर तू नरक जाणार, तर नरक पासून त्याला मी वाचवत आहे. पण आता ज्यावेळी तो जगत आहे तो काय करत आहे, दिवसभर त्याच्या कुठे असतो तो, ते रक्त असतं कुठे, मांस असतं कुठे, काय जनावरांचे ते येतात त्यांना मारतो कापतो, हे पण नरकच आहे ना, हे पण पृथ्वीवर नरक आहे. मृत्यूच्या नंतर तो नरकला जाणार आहे आणि जगताना पण तो नरकमध्येच राहत आहे. त्यामुळे मी जगू नकोस पण असं सांगितलं, कारण इकडच्या नरकामध्ये त्याला त्याच्यापासून तरी कमीत कमी मुक्त होणार तो. त्यामुळे त्याला सांगितलं मी की तू जगू नकोस आणि तू मरू पण नकोस. ठीक आहे गुरुदेव, पण ते वैरागी ब्रह्मचारी आले होते, त्यांना तुम्ही का सांगितलं मा जीव तू जगू नकोस म्हणून? कारण बघा असं आहे, हा तपस्वी आहे, एवढी तपश्चर्या त्याने केली आहे की त्याला नक्की आता जन्ममृत्यूच्या चक्करमधून मुक्ती मिळणारच आहे. आणि उगीच इकडे आता राहणार तो जगामध्ये आणि जास्त तपस्या करणार, तर एवढी तपश्चर्या करून त्याला किती त्रास आहे. पाप, एवढं तपश्चर्या केलंय ना त्याने, तर मी त्याला मोकळं करायचं इच्छुक आहे. जर आता तुझी मृत्यू झाली तर तुझी मुक्ती होणार ना, तू जाणार संसाराचं आणि दुःख का तुला अनुभव करायची गरज आहे. आणि मग ते आमटेचे भक्त आले होते, त्यांनी तुम्हाला असं का, तुम्ही त्यांना असं का सांगितलं की तुम्ही जगा किंवा मरा, असं का तुम्ही सांगितलं? ते म्हटलं बघा, ते भक्त आहेत, कृष्ण भक्त आहेत आणि ते पण आमटेचे, तर एवढे छान ते भक्ती करत आहेत की त्यांना काही फरकच पडत नाही. कुठेही ते गेले तर ते भगवंताची भक्तीच करणार आहेत. जर बेळगावमध्ये गेले कुठे आणि गोव्याला गेले कुठे, गोकुळधामला आले, आमटेमध्ये राहिले, दिल्लीला गेले, विदेशात गेले, कुठेही गेले, स्वर्गलोक गेले, नरकलोक गेले, नरकलोक स्वर्गलोक तिकडे पण जाऊन ते भगवंतांचं नामस्मरणच करणार. त्यामुळे भक्तांना काही फरक पडत नाहीत, जगताना ते भगवंतांचं नामस्मरण करतात, भगवंतांची सेवा करतात आणि मृत्यूच्या नंतर पण भगवंतांकडे जाऊन किंवा ज्या ठिकाणी भगवंत ठेवतील त्यांना तिकडे पण भगवंतांची सेवाच करणार. त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही, नरक काय, स्वर्ग काय, भगवंतांचं धाम काय, पृथ्वी काय, खेडा काय आणि शहर काय, काय फरक पडत नाही त्यांना. तर मग त्यांना सगळ्यांना समजलं की भक्त म्हणजे काय. त्यामुळे भक्ती करायला आम्हाला काय असं अडचण नाही आहे. पुरुष, स्त्री, मुलं, वृद्ध, श्रीमंत, गरीब, शिक्षित, अशिक्षित सगळ्यांनी भक्ती केली पाहिजे आणि करू शकतात. आणि जास्त आमच्या संसाराचं समस्यामध्ये जास्त आम्ही पडू नये. जेवढं गरज आहे व्यावहारिक दृष्टीने तेवढं नक्की केलं पाहिजे, आम्ही दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. भक्तीचं नाव घेऊन आमचं कुटुंब आणि किंवा व्यवसायाप्रती दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. पण असं पण नाही झालं पाहिजे की संसारामध्ये एवढं आम्ही गुंतून जातो की भगवंतासाठी आम्हाला वेळ नाही आहे, सत्संगला या नाही, वेळ नाही, असं नाही झालं पाहिजे. भगवंतासाठी वेळ आम्ही काढलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय मग उपयोग काय. आम्ही जेवढं पैसे गोळा केले, आम्ही खूप श्रीमंत झालो, मोठं व्यक्ती पण झालो समाजामध्ये, शेवटी मृत्यूच्या वेळी काय होणार आहे? जे काही आम्ही कमवलेलं आहे ते इकडेच सोडून जावं लागेल ना आम्हाला. एक पैसा पण आम्ही सोबत घेऊन जाऊ शकणार काय? नाही. तर जे काही आम्ही कमवलेलं आहे एवढं पाप करून कधी कधी आणि एवढं कष्ट घेऊन ते आमच्या सोबत आम्ही घेऊन जाऊ शकणार नाही. तर हे आम्ही सर्वांनी विचार केलं पाहिजे, कशासाठी एवढं आम्ही परिश्रम करतोय. मी असं म्हणत नाही की आम्ही आळशीवाला पाहिजे म्हणून, पण जेवढं गरज आहे आमच्या कुटुंबाच्या भरण पोषणासाठी तेवढं आम्ही केलं पाहिजे, बाकी आम्ही आमच्या भाग्यावर ठेवलं पाहिजे. जे आमच्या भाग्यामध्ये आहे तेवढं आम्हाला भेटणार. तेवढं आम्हाला पैसे, आमचं धन तेवढं होणार, मिळणार आम्हाला. जेवढं प्रतिष्ठा आमच्या प्रारब्धाच्या अनुसार आम्हाला मिळायची आहे तेवढं मिळणार आम्हाला. त्यामुळे आवश्यकता गरजेपेक्षा जास्त संसारामध्ये प्रगती करायचे प्रयत्न आहे ते नाही केलं पाहिजे. जास्त वेळ देवासाठी आम्ही दिलं पाहिजे. लक्ष देऊन जबाबदारी जे आमचे संसारमध्ये आहेत ते केले पाहिजेत आणि भगवंतासाठी वेळ काढलं पाहिजे. आणि वेळोवेळ काही ना काही असं घडत असतं आमच्या जीवनामध्ये. कधी कधी आम्ही काय करतो त्याचं फळ आम्हाला भेटतोय, कधी कधी अचानक आमच्या जीवनामध्ये अनायास असं काय येतंय, कधी त्रास येते, कधी काय सुख येते, कधी दुःख येते. संसाराचा नियम आहे. त्यामुळे जे ज्यावेळी अशी घटना होतात जास्त विचलित आम्ही व्हायला नाही पाहिजे. आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे की हे खरोखर देवानी पाठवलेलं आहे आमच्यासाठी, आमच्या प्रारब्धाच्या अनुसार आमच्या जीवनामध्ये आलंय तर आम्ही स्वीकार केलं पाहिजे. जास्त विचलित न होता आम्ही भगवंतांची भक्ती चालू ठेवली पाहिजे. आणि गोष्टी सांगतो बघा, सांगू का? तर एकदा काय झालं, एक राजा होता आणि त्यांचे एक मंत्री होते. ते मंत्री पण खूप छान कृष्ण भक्त होते. आणि नेहमी ज्यावेळी राजा काही ना काही चर्चा करायचे, ही समस्या झाली, ती समस्या झाली, ते म्हणायचे जे घडलं चांगल्यासाठीच घडलं. आणि राजांना थोडं ते चिडवायचे ऐकून, एक काय काय परत परत बोलत आहेत, जे घडलं ते बऱ्याचसाठी घडलं, त्यांना कधी कधी राग यायचं. पण हे मंत्री जे होते ते फार बुद्धिमान होते आणि खूप छान सल्ला द्यायचे राजांना. त्यामुळे राजांना माहीत होतं की ह्यांचं मूल्य काय आहे म्हणून. आणि हे असे बरोबर एवढे वरच्यावर बोलत असतात, जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं. तर ठीक आहे, एकदा असं झालं की काय ते स्वतः काय फळ कापत होते आणि चुकीने काय झालं, त्याने स्वतःचं बोटच कापून टाकलं. बोट कापलं तर फार त्रास झाला त्यांना. तर ज्यावेळी मंत्री आले त्याने राजाने सांगितलं, अरे बघ माझं बोट कापलं, बोटच नाही आता माझं, अंगठाच गेला माझा. जे घडलं चांगल्यासाठीच घडलं. राग आला राजांना, अरे असं म्हणतोस तुझं राजाचे अंगठी कापले आणि तू म्हणतो जे घडलं बऱ्यासाठी, हे बऱ्यासाठी घडलं असं जे झालं. खूप राग आला त्याला, होय बऱ्यासाठीच घडलं. तर एवढं राग आला राजांना, त्यांना बंदी करून ठेवली, कारागारामध्ये जेलमध्ये टाकलं, बंद करून ठेवलंय. आता बघू हे तुझ्यासाठी, आता मी तुला जेलमध्ये टाकलंय, हे पण बरं आहे का, चांगलं घडलं का तुझ्यासोबत? जे घडलं चांगल्यासाठीच घडलंय. राजाने म्हटलं ठीक आहे आता बघू. मग राजाची इच्छा झाली की थोडं आता आम्ही जंगलामध्ये शिकार करायला जाऊ. त्या काळामध्ये राजा करायचे, आता करायचं नाही, ते कलियुगामध्ये नाही करायचं हे. तर ते गेले, त्यांच्यासोबत एक मंत्री घेऊन गेले आणि एक दोन लोक होते त्यांचे, घोड्यावर बसून गेले ते जंगलात. आणि जंगलामध्ये खूप इकडे तिकडे फिरले, फार फिरले आणि तिकडे थोडे त्या खेड्यामध्ये राहणारे आदिवासी थोडे होते, ते ओळखत नव्हते हे कोण राजा कोण काय. त्यांनी धरलं त्यांना आणि त्यांची ती कुलदेवी होती, त्यांना काय ते बळी चढवायचे होते. आणि वेळ आला होता, ते त्यांनी ते अनुष्ठान साजरा केलं होतं, त्याचवेळी त्यांना कोणी पाहिजे होतं योग्य. आणि राजाला बघितलं, हा योग्य आहे, खटमुट आहे, त्याला बघा. तर त्याला धरलं, आणलं, आता तुला मी बळी चढवणार आहे. आणि ते एवढे लोक होते आणि राजा दोन तीनच लोक होते, राजा आणि एक दोन मंत्री होते त्यांच्यासोबत आणि कोणी नव्हतं. तर मग त्या आदिवासी लोकांनी त्यांना बघितलं, ह्याचं बोट नाही आहे, अरे जे अपूर्ण आहे त्याला बळी चढवू शकत नाही आम्ही. त्यामुळे मग राजाला त्यांनी बळी चढवली नाही आणि ते त्यांच्यासोबत जे मंत्री होते त्यांना ठेवलं, अर्पण केलं त्यांना. आणि मग राजाला सोडलं. राजा परत आले आणि मंत्रीकडे आले आणि मंत्रीला जे आले तर त्यांना कुलूप खोलून त्यांना सोडलं. अरे बाबा, तू सांगितलं ते बरोबर आहे, जे घडलं चांगल्यासाठीच घडलं. तू माझं बोट जर कापलं नसतं आणि मी शिकारसाठी गेलो असतो आणि त्यांनी मला धरलं असतं तर माझी मृत्यू झाली असती आज. मला चढवलं असतं त्यांनी बळीसाठी, पण हे माझं अंगठं कापलं होतं त्यामुळे मी अपूर्ण होतो म्हणून त्यांनी मला बळी चढवली नाही, त्यामुळे माझं प्राण वाचलं. त्याचू म्हटलं होतं ते बरोबर आहे, जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं. पण आता एक सांग, मी तुला जेलमध्ये टाकलं, हे कसं काय चांगल्यासाठी घडलं? तर मंत्रीने म्हटलं की बघा, जर तुम्ही मला जेलमध्ये टाकलं नसतं तर मी तुमच्या बरोबर शिकारसाठी आलो असतो आणि तिकडे तुमचा अंगठा नव्हता, पण मला धरून माझ्या मला बलीला चढवलं असतं. त्यामुळे तुम्ही मला जेलमध्ये टाकलं ते माझ्यासाठी चांगलंच झालं. जे काय घडतं चांगलंच घडतं. राजाने समजलं, खरोखर हे मंत्री खूप बुद्धिमान आहेत, असे मंत्री मला पाहिजेत. तर जे काय घडतं चांगल्यासाठीच घडतं ह्याचा अर्थ हे नव्हे की काहीही आम्ही बघतो, काहीही चालू असेल, काही अन्याय होत असेल, काही चूक होत असेल तर आम्ही चांगलंच आहे म्हणून गप्प बसायचं, हातावर हात धरून. तसं नाहीये. कोणी आम्हाला येऊन काही मादक द्रव्य दिलं, दारू दिलं, प्या तुम्ही, जे घडलं चांगलंच घडलं आणि दिलं ना घ्यायचं, असं नाहीये. कोणी जनावराची हत्या केली आणि आम्हाला दिलं, हा बघा घ्या, हा जे घडलं बरंच घडलं, मला खायचं मी, असं नाहीये. विवेक बुद्धी असली पाहिजे आमच्यामध्ये. जे घडलं ते घडलं ठीक आहे, पण आमचं त्याच्यामध्ये वागणं कसं असलं पाहिजे त्या परिस्थितीमध्ये, त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे आम्हाला. ज्ञानाची गरज आहे, त्याच्यासाठी शास्त्रोक्त ज्ञान पाहिजे. आणि हे ज्ञान कुठे मिळणार आम्हाला? हे भक्तांच्या संघामध्ये मिळणार, की काय आम्ही केलं पाहिजे आणि काय आम्ही नाही केलं पाहिजे, धर्म काय आहे अधर्म काय आहे जाणून घेतलं पाहिजे, भगवंत कोण आहे आणि भगवंत कोण नाही आहे हे पण जाणून घेतलं पाहिजे, आणि भगवंतांची भक्ती का केली पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं आमची विचारधारा असली पाहिजे, कसं आम्ही बोललं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, हे सगळं आम्ही जाणून घेतलं पाहिजे. असं नाही हे की फक्त मला मनामध्ये वाटलं की मला हे खायची इच्छा झाली खाऊन टाकलं, नाही. मला करायची इच्छा झाली करून टाकलं, नाही. ते जनावरांची वृत्ती असते. जो व्यक्ती विचार न करता, बुद्धीचा प्रयोग न करता, फक्त मनामध्ये इच्छा झाली म्हणून ती इच्छा पूर्ण करायची प्रयत्न करतो, तो जनावर सारखाच असतो, असं शास्त्रामध्ये म्हटलंय. जनावर मध्ये आणि मनुष्यामध्ये अंतर काय आहे? धर्मेन ही न पशुभी समानाः. जे जनावर असतो त्याच्या जीवनामध्ये धर्म नावाची काही गोष्टी नसते. त्याला जसं वाटतं तो करतो. जसं लहान मुलं असतात ना, लहान बाळ असतात, त्यांना कसं वाटतं ते करतात, त्यावेळी काय त्यांना वाटलं तोंडात टाकतात. आता मोठे माणूस जे बुद्धिमान असतात ते विचार करतात, हे खायची गोष्टी आहे का, माती आहे, नाही खायचं नाही आहे. माती खायची नसते, पण लहान शिशूला बाळाला माहीत नसतं, माती घेतो तोंडात टाकतो, तेवढी विवेक बुद्धी नसते. तसंच मोठं आमचं वय वाढल्यानंतर पण जर आम्ही विवेक नाही केलं, भेद नाही केलं की काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे आणि नाही, जर आम्ही धर्माला स्वीकार केलं नाही आमच्या जीवनामध्ये, भगवंतांना जर आम्ही स्वीकार नाही केलं, तर आमच्याकडे जास्त पैसे जरी असले, आम्ही कोणी प्रतिष्ठित माणूस आम्ही असलो, राष्ट्रपती कोणी असलो, राजा असलो, कोणी असलो समाजामध्ये, त्याचं काय मूल्य नाही आहे. जर आम्ही एक मोठं राजा असलो आता या जीवनामध्ये आणि खूप पाप करून पुढच्या जन्मामध्ये कुत्रच कुत्र्याचा जन्म मिळालं, काय उपयोग आहे? त्यामुळे भगवद्गीतेच्या अनुसार आम्हाला दीर्घदृष्टीने बघितलं पाहिजे. फक्त तत्कालीन जे चाललंय आमची परिस्थिती, फक्त तेच बघणे की आत्ता माझ्यासाठी बरं काय, आत्ता माझ्यासाठी भोग करणे खूप बरं आहे ते मी केलं पाहिजे, नाही. याला प्रेयस म्हणतात. आणि जो दीर्घकाळ दीर्घदृष्टीचा व्यक्ती असतो तो विचार करतो की मला पुढचं पण बघितलं पाहिजे. जसं एक विद्यार्थी असतो, उद्या परीक्षा असते आणि त्याचे मित्र कुठे खेळायला जातात, सिनेमा बघायला जातात, आणि त्याच्या मनामध्ये पण खूप इच्छा होते की मला पण त्यांच्याबरोबर जायचं आहे. पण बुद्धिमान जो छात्र असतो, विद्यार्थी असतो, तो विचार करतो की नाही नाही, जर मी आज त्यांच्यासोबत गेलो तर उद्या परीक्षेमध्ये मी फेल होणार, नापास होणार मी, आणि जर परीक्षेमध्ये नापास झालो तर मग काय होणार, माझं शिक्षण होणार नाही, पुढे जाऊन माझं भविष्य काय होणार. तर विद्यार्थी विचार करतो, भविष्याचा विचार करून तो मग विचार करतो की नाही, मी थोडी तपश्चर्या केली पाहिजे. इच्छा तर माझी खूप आहे की मी त्यांच्या बरोबर जाऊ म्हणून, परंतु स्वतःचं माझं हित काय आहे ते मला विचार करून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे आम्हाला पण विचार केलं पाहिजे. आम्ही खातो पितो, खूप काय करतो, मनोरंजन वगैरे आमचं असतं, पण हे सगळं प्रेयस आहे. श्रेयस काय आहे? आमचं खरोखर श्रेयस म्हणजे आमचं हित, आमचं उपकार कुठे, मंगळ कुठे आहे आमचं? भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये, अध्यात्म मार्गामध्ये आहे, असं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे. आणि खेड्यामध्ये पण बघा, तुम्ही खरोखर सांगतो मी, असे असं गाव मी खूप कमी बघितले आहे ज्या ठिकाणी एवढी सुवर्ण संधी तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध आहे भक्ती करायला. एवढे छान छान भक्त आहे तिकडे, सुंदर मंदिर आहे. तुम्ही आपापले सगळे शेती करतात किंवा काही व्यवसाय करतात, सुखी होऊन राहा. इकडे शेती करा, तुमचा व्यवसाय करा, घराचं काम करा, शाळेमध्ये असले तर अभ्यास करा छान, जे काही असेल ते तुमचे निहित कार्य करा, परंतु भगवंतांना विसरू नका. भगवंतांना स्थान द्या तुमच्या जीवनामध्ये, महत्वपूर्ण स्थान द्या. असं नव्हे की बाकी सगळं करून मग वेळ राहिला तर भगवंतासाठी, नाही. भगवंतांना वेळ काढून मग संसाराचे काम नंतर बघायचे. तर आज आमटे गावामध्ये 15वा वार्षिक उत्सव आहे ना, 15 वर्ष झाले आणि असं सुंदर. आणि आता 2 वर्ष झाले बहुतेक, झालं नाही ना, मागच्या वर्षी झालं होतं का? हां, तर मी येऊ शकलो नाही, कोरोनामुळे बहुतेक येऊ शकलो नाही मी. तर मी पूर्वी पण आलो आहे आणि प्रत्येक वर्ष मी बघतो किती सुधार होत आहे आणि भक्त लोक किती आणि उत्साहाने सेवा करत आहेत, याच्याने आम्ही समजू शकतो की भक्त इकडे किती सुचारू रूपाने भक्ती करत आहेत. तर आमट्याच्या सगळे भक्तांना, आमट्याच्या रहिवासी जे काही लोक आहेत, आपण सर्वांना हार्दिक धन्यवाद आणि अभिनंदन. एवढं छान उत्सव साजरा केल्यामुळे, आणि जे काही आमटेमध्ये आणि पंच आहेत आणि इतर जे आणि अन्य रहिवासी आहेत, आपण सगळ्यांना खूप धन्यवाद आणि आभार मी व्यक्त करतो. आणि गोकुळधामचे भक्त आणि आमटेचे भक्तांचा खूप संबंध घनिष्ठ आहे. आमटेचे भक्त, तुम्ही पण गोकुळधामला वरच्यावर येत असता वेगवेगळे प्रकारची सेवा करायला, आणि तुमच्याशिवाय गोकुळधाममध्ये किती त्रास झाला असता. तुम्ही सगळे गोकुळधामचा मध्ये येता आणि एवढी सेवा करता, त्यामुळे तिकडे भक्तांना थोडं धाडस वाढलंय, आम्ही पण राहू, आम्ही पण करू. तर गोकुळधाममध्ये पण सेवा केल्यामुळे खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. आणि आज जे आमटेचे बाहेरून पण भक्त आलेत, बेळगाववरून, खानापूरवरून आणि कुठून आलेत भक्त? गोव्यावरून पण आलेत का? अच्छा, तर वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेत सगळे. आपण सर्वांना पण स्वागत आणि हार्दिक धन्यवाद. आणि विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी खूप हृदयापासून गंभीरतेने भगवान श्री कृष्णांची भक्ती करावी आणि जीवन यशस्वी करावं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण.